चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मुसळधार पावसाचा अंदाज, पंजाबमध्ये हाय अलर्ट। हवामान खात्यानं येत्या 48 ते 72 तासात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी रात्री हाय अलर्ट दिला आहे। सर्व उपायुक्तांना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले। भाकरा बियास व्यवस्थापन मंडळानं भाकरा धरणाचे पूर दरवाजे उघडल्यामुळं राज्यातील नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे। अमरिंदर सिंग यांनी उपायुक्तांना येणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याचे आदेश दिले। आवश्यकतेनुसार मदत आणि पुनर्वसन कामांसाठी कृती आराखडा तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। मुसळधार पावसाचा अंदाज पाहता अधिकाऱ्यांना त्यांचं मुख्यालय सोडू नका असं सांगण्यात आलं आहे।